नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूष्ट मे प्रसूष्ट मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च औद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आज आपल्याला सांगणार आहेत। सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसंच भगिनी वर्गाने ऑडिओ व्हिडिओ रूमच्या दिशेने सरकून घ्यावं, म्हणजे मध्ये एक ओळ करण्यासाठी जागा राहील।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। खांडेकरांकडच्या ध्यान केंद्राच्या माध्यमातून स्वामींच्या कार्याचा नवीन अध्याय सुरू झाला। व्यावहारिक कर्मांचा व्याप जवळजवळ थांबल्यामुळे स्वामीजी त्यांच्या मूळ जीवन कार्याचं अधिक सखोलतेने आणि सलगतेने चिंतन करायला लागले असावेत। साधारणत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खांडेकरांकडे स्वामीजी येत, ते 12-12 पर्यंत ध्यान करत आणि त्यानंतर कोणाकोणाशी त्यांचे मोकळे संवाद चालत असत। मला आठवतं त्यानुसार सुरुवातीपासून स्वामींच्या ज्ञानेश्वरी मंडळाचे उत्साही कार्यकर्ते असलेले श्रीयुत अनंतराव करंदीकर, राजाभाऊ सोमण, ताटके गुरुजी आणि यांच्याखेरीज डॉ आपटे, भैयासाहेब जोशी, सप्रे काका अशी नवीन यायला लागलेली मंडळीही या केंद्रात सहभागी व्हायला लागली। बापूसाहेब भिशीकर, डॉक्टर करंदीकर असेही जिज्ञासू साधक अधूनमधून खांडेकरांच्या केंद्रात उपस्थिती लावत असत। अशांबरोबर स्वामीजींची विविध विषयांवर चर्चा होत असे आणि त्यातून नकळत जणू पुढल्या कामाची दिशा निश्चित होत असावी असं लक्षात येतं. एका संवादात स्वामीजींना पुण्यात अन्य ठिकाणी प्रवचन सप्ताहात अथवा उत्सवात जाण्याविषयी कोणीतरी विचारणा केली होती. त्याबद्दल स्वामींनी सांगितलं. ते म्हणाले, दुकान असल्यापासून मला अशा कार्यक्रमांना बोलवणं करायला लोक येत असतात. आता अशा दुकान नसल्यामुळे मला कुठं गाठायचं ते काही जणांच्या लक्षात येत नाही, तरी पण पत्ता काढत माझ्यापर्यंत पोचतातच. मग त्यांना मला सांगावं लागतं की रोजची ज्ञानेश्वरी सोडून अजून प्रवचनांना जाणं माझ्या प्रकृतीत बसत नाही. खरं सांगायचं म्हणजे अशा उत्सवांना आणि सप्ताहांना खूप गर्दी होते, परंतु गर्दी होते तशी ओसरून जाते. वक्ता वक्त्याच्या ठिकाणी आणि श्रोते श्रोत्यांच्या ठिकाणी तसेच राहतात, त्यांच्यातलं अंतर तसंच राहतं. बुवा एक वेळ प्रसिद्ध होईल, पण श्रोत्यांच्या अंतःकरणात पालट कसा घडणार? थोडं थांबून आमच्याकडे पाहत ते पुढे म्हणाले, हे सगळं त्यांना मी सांगत बसत नाही, त्या मंडळींना हे काही पसंत पण पडणार नाही. पण एकाच समुदायापुढे सातत्याने विवरण करत राहावं लागतं. श्रोत्यांच्या अंतःकरणात पालट पडायला हवा ना, त्यांच्या आचार विचारांमध्ये सुधारणा घडायला हवी की नको, म्हणून मी बाहेर प्रवचनांना फारसा जायला तयार नसतो. वर्षातून अगदी 2-3 ठिकाणी मात्र मी जातो, ते म्हणजे केशवराव महाराज देशमुखांच्या पुण्यतिथी उत्सवात, आनंद आश्रममध्ये आणि अरण्येश्वर मंदिरात. अरण्येश्वर मंदिरात योगिनीचा सप्ताह असतो, त्याला मला जाणं भागच पडतं. योगिनी म्हणजे हरिभक्तिपरायण सुमनताई ताडे. मग अशा वेळेस मी आपले नेहमीचे श्रोते बरोबर घेऊन जातो. मला जे सांगायचं ते जाणणारे श्रोते समोर असले की मग निरूपण तशा पद्धतीने करता येतं. निरूपण हे स्वामीजींचं प्रबोधनाचं हृदय परिवर्तनाचं माध्यम होतं. प्रचंड समुदाय जमवणं, नाव कमावणं, प्रसिद्धी मिळवणं यांचा स्वामीजींच्या परमार्थाशी काहीही संबंध नव्हता. शुद्ध परमार्थाशी किंचितही तडजोड करायला ते तयार नव्हते. बोलण्याच्या ओघात स्वामीजी पुढे म्हणाले, आमचे बाबासाहेब पुरंदरे असेच मला खूप आग्रह करायचे. दासबोधावरची माझी काही प्रवचनं ऐकली आणि माझ्याकडे हट्टच धरून बसले. मला म्हणाले, आपण महाराष्ट्रभर दौरा काढू, तुम्ही दासबोध सांगा आणि मी शिवचरित्र सांगेन, आपण सगळा महाराष्ट्र ढवळून काढू. मी त्यांना म्हणालो, हे कसं काय जमेल बुवा? तुमचं काम सोपं आहे, शिवचरित्र सांगून लोकांना गुंगवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर कोणालाच काही करायचं नाही. शिवचरित्र होऊन 300 वर्ष झाली, पण माझं काम अवघड आहे. समर्थांचा दासबोध 300 वर्षापूर्वींचा असला तरी तो आजही तितकाच लागू होतो. समर्थांचा बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा बाणा आहे. नुसती प्रवचनं करून चालत नाही, लोकांनी साधनेला लागण्याची पण गरज आहे. महाराष्ट्रभर आपण फिरू, पण समर्थांना अभिप्रेत परमार्थ कोण करणार? हे ऐकताना उगीचच मला असं वाटलं की स्वामीजींनी खरोखरच बाबासाहेबांबरोबर असं फिरायला हवं होतं, किती मजा आली असती. उगाचच त्यांनी ते टाळलं. अर्थात असा प्रश्न विचारण्याचं धारिष्ट मी कधीच केलं नाही, हे बरंच झालं. पुढे समजायला लागलं की स्वामीजींची दृष्टी काय होती, त्यांची अगदी हृदयाच्या आतली तळमळ काय होती. गाव गन्ना फिरून प्रसिद्धी मिळून हाताशी काय लागणार, आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकतील, नेटाने साधना करतील असे किती साधक मिळणार? स्वामीजींचा हा क्रांतदर्शी दृष्टिकोन माझ्या डोक्यात उतरायला पुढे बरीच वर्ष लागली. ब्युटी क्लॉथ स्टोअरमध्ये जसं एक रम्य प्रसन्न आणि प्रवाही वातावरण होतं तसाच आविष्कार हळूहळू खांडेकरांच्या केंद्रामध्येही प्रगटायला लागला. कधी गहन तत्वचर्चा तर कधी साधकांसोबत हलके फुलके संवाद, कधी कूट अभंगांवर निरूपण तर कधी साधकांचं शंका निरसन, कधी संतांचे भावपूर्ण अभंग गायन तर कधी निस्तब्ध निशब्द शांती. भगवान गोपालकृष्णांच्या ओठावर स्थिरावलेल्या बासरीतून जशा नाना भावछटा उमटाव्यात तसे मधुर परमार्थाचे विविध रंग त्या छोट्याशा खोलीत अवतरायला लागले. एक दिवस 12 सुमारास डॉक्टर नंदाताई सावंतांबरोबर एक तरुण गृहस्थ स्वामीजींकडे आले. ते बहुधा पंजाबी किंवा हिंदी भाषिक होते, परंतु महाराष्ट्रीयन लोकांमध्ये राहून मराठी बऱ्यापैकी समजत असावी. स्वामीजींनी नंदाताईंच्या सांगण्यावरून त्या साधकांच्या ध्यानाविषयी सर्व शंकांचं मार्गदर्शन केलं. त्यांच्याशी उत्तम इंग्रजीमध्ये स्वामीजी संभाषण करत होते. ध्यानात ऑन लुकर होणं म्हणजे काय, थॉटलेसनेस म्हणजे काय, यावर अगदी सोपं सुलभ इंग्रजीमध्ये मार्गदर्शन चालू होतं. स्वामीजींनी त्यांच्याकडून साधना करून घेतली. 15-20 मिनिटं ते साधक निश्चल होऊन ध्यानाला बसले. त्यांना ध्यानातून बाहेर आल्यावर अतिशय समाधान झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. स्वामीजी जमलेल्या बाकी साधकांशी काही संवाद साधत होते. मराठीत बोलणं चाललं होतं. मध्येच थांबून त्या नवीन साधकाकडे पाहत स्वामीजी म्हणाले, डू यू अंडरस्टँड मराठी? ते म्हणाले, हा थोडी थोडी समजती है. स्वामींनी स्मित हास्य करत विचारलं, कुठून आलात, याचा अर्थ काय? त्यांनी तात्काळ उत्तर दिलं, कहां से आए. स्वामीजींचा चेहरा जरा मिश्किल झाला आणि मग म्हणाले, हे दारावर ठेवलेलं धोतर इकडचं आहे, याचा अर्थ काय? आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघायला लागले. त्या गृहस्थांनी एक क्षणभर विचार केला आणि म्हणाले, ये दरवाजे पे रखी हुई धोती इधर की है. हे ऐकल्यावर स्वामीजी आणि सर्वजण हसायला लागले. त्या गृहस्थांना कळेना की आपण अर्थ लावण्यात काय चूक केली. स्वामीजी खदखदून हसता हसता थांबून म्हणाले, इकडचं म्हणजे अहो त्या भगिनीच्या पतीचं आहे असा त्याचा अर्थ होतो. पूर्वीच्या मराठीत पतीचा नावाने उल्लेख करण्याची प्रथाच नव्हती. इकडचं आणि तिकडचं असेच उल्लेख स्त्रिया करायच्या. मग त्या गृहस्थांना या गोष्टीचा उलगडा झाला आणि तेही हसायला लागले. पण स्वामीजी एवढ्यावर थांबले नाहीत. ते पुढे सर्वांना उद्देशून म्हणाले, आता नवीन पिढीतल्या मुलामुलींना हे इकडची स्वारी आणि तिकडची स्वारी काही कळणारही नाही. आता मुली चक्क आमचा बंड्या घरात नाही असं आपल्या नवऱ्याबद्दल सांगतात. त्यांचं हसणं चालूच होतं. ते म्हणाले, दिनकर धोंडो कर्वे हे किती विद्वान होते, महर्षी कर्व्यांचे चिरंजीव, आणि दिनकर पंतांच्या पत्नी म्हणजे इरावतीबाई. काही विचारू नका त्यांच्याबद्दल. दिनकर पंतांचा मित्र एकदा भेटायला घरी आला तर या मित्राला म्हणाल्या, दिनू का, थांबा हं बघते. अरे हो, आमचा दिनू मगाशीच बाहेर गेलाय कामाला. एकच अशा सर्वत्र पिकला. मग त्या गृहस्थांकडे बघत म्हणाले, तुम्हाला नाही लक्षात आलं त्यात काही बिघडत नाही, हल्ली कोणालाच हे कळत नाही. परमार्थ इतका रसपूर्ण आल्हाददायी असू शकतो यावर सांगूनही विश्वास बसणार नाही असं अद्भुत आनंदमय वातावरण स्वामीजींच्या अवतीभोवती सहज निर्माण होत असे.
मोठ्या भाग्याने युट्यूबवर स्वामी माधवनाथांचे प्रवचन ऐकले व त्यांना बघितले. कंसात लिहिले कारण मी त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिले नाही. प्रश्नामध्ये एवढं वाक्य घातल्यामुळे आता आपल्यापैकी बरेच जण युट्यूबवर स्वामीजींचं प्रवचन ऐकतील आणि स्वामीजींना बघतील देखील. आपल्या इथं कोणीतरी येणाऱ्या एखाद्या साधकांनी ते युट्यूबवर टाकलं असावं. अर्थात तुम्ही बघणार, त्यामुळे पुढच्या वेळेला कोणीतरी विचारेल की युट्यूबवर स्वामीजींची प्रवचनं का टाकत नाही. अशा न विचारलेल्या प्रश्नाला आधी उत्तर देतो. युट्यूबवर स्वामीजींची अथवा माझी प्रवचनं अथवा कुठल्याही गोष्टी आपण टाकायच्या नाहीत असं धोरणात्मक रीतीने मंडळाने ठरवलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये लाईक्स, डिसलाईक्स, कॉमेंट्स, एकदा त्या गोष्टीमध्ये उतरलं की मग संबंधित सगळ्या गोष्टी आल्या. त्यांनी फारसा फरक किती पडेल असा जरी विचार केला तरी देखील आपण आपलं माध्यम त्यामुळं निर्माण केलं. आपली जी वेबसाईट निर्माण केली ती त्यामुळं केली. पण आपल्या वेबसाईटवर माझ्या कल्पनेने अजून स्वामीजींचं प्रवचन आपण टाकलं नसावं, नाही का? त्यामुळे हे कोणी युट्यूबवर टाकलं असेल तर त्यांचा या एवढ्यापुरता उपकारच म्हणायचा. त्यात त्यांनी म्हटले आहे की उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्तीपूजा असे आचार्यांनी म्हटले आहे असं स्वामीजींनी प्रवचनात सांगितलं. यातली सहजावस्था ध्यानाच्याही वर सांगितली आहे. ती काय? कंसात म्हटले कायम बोधावर राहण्याचा प्रयत्न करणे किंवा असणे ही ती सहजावस्था आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. त्यांच्या कंसातच त्यांनी उत्तर लिहून टाकल्यामुळं याच्यावर फार बोलण्याचा प्रश्न येत नाही. आचार्यांचा श्लोक आहे उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा अधमा मूर्तीपूजाश्च तीर्थयात्रा धमाधमा. म्हणजे अधमातली अधम गोष्ट म्हणजे तीर्थयात्रा. कारण तीर्थयात्रेमध्ये काशी विश्वेश्वराच्या समोर एक मिनिट आणि साड्यांच्या मार्केटमध्ये दोन तास असं प्रपोर्शन असतं. शिवाय वेगवेगळे पदार्थ खाणे, साईट सीइंग, तिथं मजा अनुभवणे अशा सगळ्या गोष्टी तीर्थयात्रेमध्ये येतात. विविध चाली रीती या पाहणं आणि त्यामुळे मनाला, बुद्धीला, चित्ताला एक प्रकारचं खाद्यच मिळत असतं. जे विशिष्ट समाधान मिळतं तीर्थयात्रेमुळं याच्यात शुद्ध परमार्थामुळे मिळणारं समाधान जवळपास नसतं. मूर्तीपूजेला त्यांनी अधमा असं म्हटलेलं आहे. अधमातली अधम गोष्ट म्हणजे तीर्थयात्रा आणि कमी दर्जाची गोष्ट म्हणजे मूर्तीपूजा असं आचार्य म्हणतात. कोणीही म्हणतं तेव्हा ते का म्हणतं, कोणत्या पार्श्वभूमीवर म्हणतात हे जर समजून घेतलं ते सहजावस्था जी आहे त्याला उत्तम असं म्हणत असल्यामुळे हे ग्रेडेशन त्यांनी केलं. नाहीतर आचार्यांची भक्तीपूर्ण स्तोत्र सर्वश्रुत आहेत आणि अत्यंत प्रेमळ आणि गोड अशी आहेत. असे आचार्य मूर्तीपूजेला कमी प्रतीचं म्हणतात, हे सहजावस्थेच्या तुलनेमध्ये कमी प्रतीचं म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. एरवी सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे हेच आचार्यांचंही मत आहे. ध्यानधारणा ही मध्यम गोष्ट आहे सहजावस्थेच्या तुलनेनी. पण ही जी उत्तम अशी असणारी सहजावस्था ही तीर्थयात्रेतून तीर्थयात्रेतून फार मिळत नाही असं जेव्हा लक्षात येतं, मग विचारी मनी जिकडे तिकडे धोंडा पाणी, उगाच वणवण हिंडोनी काय होते, ऐसा विचार जासी कळला तेने संत संग धरिला। आणि मग संत संघानी पुष्कळ लोक पावन झाले असं समर्थ म्हणतात। पण राहतं कसं की हे नुसतं वाचून आपल्याला कळत नाही। जशी आत्ताची मुलं असतात ना, वडील सांगतात की धंदा करताना ही गोष्ट करू नकोस, तर तो म्हणतो की करून बघतो, अरे असं केल्याने तू खड्ड्यात पडशील, तो म्हणतो एकदा मी खड्ड्यात पडीन आणि मग धडपडत बाहेर येईन, पण माझं मला पडू देत देखील आणि बाहेर देखील येऊ देत, माझ्या अनुभवातून मला जाऊ देत। तसं परमार्थामध्ये देखील घडतं। ही सगळी जरी वचनं लिहून ठेवलेली असली तरी एकदम ती सहजावस्था कोणाला लाभत नाही। ध्यानधारणा ही मध्यमा आहे असं म्हटलं तरी प्रकृतीच्या ओढी खातर तीर्थयात्रेला जातो, पण या प्रत्येक गोष्टीचा सहजावस्था प्राप्त होण्यामध्ये सहभाग आहे। तीर्थयात्रेचा आहे, मूर्तीपूजेचा आहे, ध्यानाचा तर खूपच आहे। कारण ध्यानामध्ये जे मिळवलेलं असतं त्याच्या प्रकाशामध्ये, त्याच्या सहज प्रकाशामध्ये तो नंतर राहायला सुरुवात करतो। त्याचा प्रभाव त्याच्या चित्तावर, मनावर, अंतःकरणावर पडतो। त्याचं चालणं बोलणं बदलतं। त्याच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये शांती येते, समाधान येतं, तो आनंदरूप होऊन जातो आणि मग ती उत्तम अशी सहजावस्था त्याला आपोआप प्राप्त होते। कायम बोधावर राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सहजावस्था नाही, तर या सर्व खटपटीतून आपोआप बोधावर टिकून राहणं घडतं तेव्हा ही सहजावस्था निर्माण होते। या शिंदे अभंग म्हणा।
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमो। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमो। थोडं 2 मिनिटं बोलतो। 2 आठवडे झालं ते अभंग माझ्या स्मरणामध्ये आहे। ज्ञानोबांचा उल्लेख आहे, एकनाथ महाराजांचा अभंग आहे, परंतु त्या अभंगामधून मी स्वामी माधवनाथांना आणि स्वामी मकरंदनाथांना पाहतोय। ज्यावेळेस आपण मायापरमंडला गेल्यानंतर आपण अलंकापुरात गेल्यासारखं वाटायचं, आणि गणेशपुरममध्ये आल्यानंतर अलंकापूर झालंय आपलं सुख आणि समाधान शांती। स्वामींच्या जवळ आपल्याला लाभतीया असे ह्या सुखाच्या लहरीचा अभंग आहे, मी तो मानतो एकनाथ महाराजांचा।
हरी हरी।
सर्व सुखा जा लहरी लहरी, सर्व सुखा जा लहरी लहरी, नाना बाई अलंकापुरी, नाना बाई अलंकापुरी, सर्व सुखाचा लहरी लहरी, सर्व सुखाचा लहरी लहरी, नाना बाई अलंकापुरी, नाना बाई अलंकापुरी, सर्व सुखाचा लहरी। शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट,
नाना बाई तेथे मुगुत नाना बाई तेथे मुगुट शिवपीठ हे जुनाट जुनाट शिवपीठ हे जुनाट वेद शास्त्रे देती ग्वाही वेद शास्त्रे देती ग्वाही मनती नाना बाई आई मनती नाना बाई आई शिवपीठ हे जुनाट जुनाट शिवपीठ हे जुनाट सर्व सुखाचा लहरी लहरी सर्व सुखाचा लहरी नाना बाई अलंकापुरी नाना बाई अलंकापुरी नाना बाई चा चरणी 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 शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवपीठ हे जुनाट जुनाट शिवपीठ हे जुनाट नाना बाई तेथे मुगुट नाना बाई तेथे मुगुट नाना बाई तेथे मुगुट शिवपीठ हे जुनाट जुनाट शिवपीठ हे जुनाट हे जुनाट
वा हरे हरे खूप छान चांगली झाली चांगली झाली एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे किती आकृष्ट झाले ते आपल्या लक्षात येतं त्यांची ज्ञानेश्वरी बाहेर प्रसृत होती एकनाथ महाराजांचा उपकार की त्यांनी ती प्रतिशुद्ध केली या ग्रंथाचा कर्ता आळंदीमध्ये समाधिस्थ आहे याचीही कल्पना त्या काळात कोणाला नव्हती ज्या अर्थी त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आळंदी आणि त्या जानवृक्षाच्या मुळ्या आपल्याला टोचताहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि तिथं जाऊन त्यांनी त्या मुळ्या काढून टाकल्या समाधी बाजूला करून आणि तिथं जी ज्ञानेश्वरी ठेवलेली होती ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेव्हा समोर ज्ञानेश्वरी वाचत ते बसलेले होते नववा अध्याय त्यामुळे तिथं जी ज्ञानेश्वरी होती त्या ज्ञानेश्वरीवरून बाहेरचे बरेच पाठभेद आलेले होते लिखाणाचं तंत्र इतकं वेगळं आहे विचित्र आहे की त्याच्यातून अनेक पाठभेद निर्माण होतात सरळ कॉपी करताना देखील व्यक्ती चुकते आजही ते घडतं असं असल्यामुळे ते पाठभेद झालेले होते पण हे करताना एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे परमभक्त झाले श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या चरणी सप्रेम नमस्कार। आज मी प्रथमच काही गोष्टी कागदावर लिहून तुम्हाला विचारण्याचे धाडस करत आहे। हे चुकीचे आहे का बरोबर आहे माहित नाही, चुकीचे असल्यास माफी करावी ही विनंती। श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे। माझ्या मिस्टरांचे अचानक निधन झाल्यामुळे स्वामींच्यावरील श्रद्धेने आणि त्यांच्या आधाराने खंबीरपणे उभी राहण्याचा प्रयत्न करते। माझ्याजवळील काही आप्त स्वकीय किंवा ज्येष्ठ मंडळींकडून शिकवण मिळाल्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करते। प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगून करावी, रोजच्या संसारातील काही गोष्टी स्वामींना मनापासून सांगाव्यात, मुलांनाही तसेच सांगण्याची सवय लावली आहे। बाहेर जाताना स्वामींना सांगणे, सकाळ दुपार चहा जेवण घेताना त्यांनाही जेवायला या सांगणे, रात्री झोपताना नमस्कार करणे इत्यादी। सकाळी 5-5:30 उठून स्वामींचे स्मरण, पावस येथील समाधी मंदिराचे दर्शन, देसाई यांच्या घरातील स्वामींच्या खोलीचे दर्शन घेऊन नमस्कार असे मनानीच करते। सोहम ध्यान करण्याचा प्रयत्न करते। 1-2 माळा ओम राम कृष्ण हरी चा जप करते। पण या सगळ्यामध्ये प्रेम कमी आहे की काय असे मला वाटते। का एक कृती म्हणून माझ्याकडून हे केले जाते हे योग्य नाही हे मला कळते। सोहम ध्यान करणे सोपे नाही हे मला पटते। पण ध्यान करणे किंवा जप करणे या गोष्टी मला जमणारच नाहीत किंवा त्या पाठीमागे गेल्या जन्मींची काही वाईट कर्मे आड येतात का, मनाची चंचल अवस्था किंवा मानसिक दुःखामुळे असे होते का, असा खरंचे प्रश्न आहे। सोहम ध्यान आणि ओम राम कृष्ण हरी या मंत्राचा जप माझ्याकडून व्हावा किंवा मला लवकरात लवकर जमावा ही तळमळ मनाला लागली आहे। प्रत्यक्ष तुमच्या समोर या सर्व गोष्टी बोलणे जमेल किंवा नाही हे माहीत नाही, म्हणूनच लिहून काढणे मी पसंत केले किंवा ते योग्य वाटले। लिखाणामध्ये ओघाने काही कमी जास्त लिहिले गेले असेल तर क्षमा करावी ही सद्गुरुचरणी नम्र विनंती। सप्टेंबरपासून मी तुमच्याकडे गुरुवार रविवारी अशी येते, पण पुढच्या गुरुवार रविवारची मी वाट बघते। तुमच्याकडे येण्यासाठी मन ओढ घेते, हे असेच चालू राहावे असे वाटते। कदाचित यातूनच पुढे मार्ग सापडेल, याच्यातूनच पुढे मार्ग सापडेल हे अगदी निश्चित धरा। मला असं वाटतं की ही स्वरूपानंदांची कृपाच आहे। स्वरूपानंदांवर जो विश्वास ठेवला, आपल्या पतींच्या अचानक निधनानंतर स्वरूपानंदांवरच्या श्रद्धेनी केवळ आणि त्या श्रद्धेच्या आधाराने खंबीरपणाने उभं राहण्याचा प्रयत्न यांनी केला, त्या स्वामीजींची आता त्या पुढची कृपा म्हणजे त्यांनी इथं येणं आहे। वेगवेगळ्या पातळीवर कृपा होते, दिलासा निर्माण होणं, आधार वाटणं ही कृपाच आहे। त्या आधाराने आपण दुःख बाजूला सारून परत ठामपणाने उभं राहणं ही खरंच त्यांची कृपाच आहे। पण या कृपेच्याही पुढं अजून कृपा आहे, ती म्हणजे पारमार्थिक भाव आणि साधना आपल्याला प्राप्त होणं। साहजिकच त्यांना तशा प्रकारची ओढ निर्माण झाली। ज्यांनी बाहेर जाताना स्वामीजींना सांगून जाणं, काय चहा जेवण या सर्व वेळेला त्यांना देखील आपण आमच्याबरोबर जेवायला या असं म्हणणं यांनी आपल्या लक्षात येत नाही, पण इतकी भक्ती निर्माण होते हळूहळू आपला भाव आणि श्रद्धा या छोट्या छोट्या उपायांनी फार सघन होते. मी भाऊसाहेब केतकरांचं असं वाचलेलं आहे की त्या सगळ्या गोष्टी महाराजांना विचारून करत असत. महाराजांना विचारणं म्हणजे महाराजांच्या फोटोला विचारणं आणि करणं. महाराजांच्या इच्छेने आपण सर्व काही करतो असा त्यांचा भाव होता. हा भाव इतका सघन झाला की एकदा स्वप्नात कोणी मांत्रिक त्यांच्या समोर आला आणि म्हणाला की भाऊसाहेब तुमच्यावर मूठ मारू का, म्हणाले की थांब महाराजांना विचारून येतो, महाराजांनी सांगितलं मार तर खुशाल मार. अशा प्रकारचा दृढ विश्वास प्राप्त होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्या मुलाचं लग्न गोंदवल्याला व्हावं अशी अट त्यांनी घातली. गोंदवल्याला वऱ्हाड आलं, सकाळची जेवण वगैरे झाली, गोरज मुहूर्त धरलेला होता. महाराज जेवून आपल्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून गेले आणि मुहूर्ताची वेळ झाली तरी महाराजांचं दार लागलेलं, महाराज काही बाहेर आले नाहीत. भाऊसाहेबांचं असं म्हणणं होतं की महाराजांच्या समोर सगळं झालं पाहिजे आणि महाराजांना काही आम्ही उठवणार नाही. ते जे व्याही होते त्यांना काय वाटलं असेल तुम्ही कल्पना करा की आपण ज्यांच्याकडे मुलगी देतो आहोत ते महाराजांना विचारून काहीच करत नाहीत आणि महाराज देखील एवढे तरेवाईक की लग्नाची वेळ उलटून गेली तरी देखील झोपून राहिलेले आणि हे म्हणतात महाराज आल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. आणि असं वर्णन आहे की 11 वाजता महाराज रात्री एकदम खोली बाहेर आले की मुहूर्त टळून गेला, मला कोणी उठवलं कसं नाही, चला चला आता लग्न लावलं पाहिजे. आणि 11-11:30 नंतर लग्न लागलं, वरात निघाली. तेव्हा तिथं कोणी ज्योतिषी होता, त्यांनी पंचांग उघडून पाहिलं. त्या ज्योतिषांनी असं सांगितलं की ही अमृत वेळ होती, पण रात्री वेळा अशा वेगवेगळ्या वेळेला येऊन जातात रात्री, पण महाराजांवर अशा प्रकारचा विश्वास. पगार आल्यानंतर तो पगार भाऊसाहेब महाराजांच्या समोर ठेवत असत आणि त्याच्यातून वापरायला म्हणून घेत असत. पेन्शन नंतर यायला सुरुवात झाली ती सगळी पेन्शन महाराजांना देत असत, कारण तेव्हा ते गोंदवल्याला राहायला आले ते आणि त्या काळात त्यांना 95 रुपये पेन्शन मिळत होती. जेव्हा कारकुनाला पगार 15 रुपये होता अशा काळात 95 रुपये पेन्शन मिळत होती आणि महाराज त्यांना 15 रुपये वापरायला देत असत, बाकीचे सगळे महाराजांचे. कारण महाराजांकडे एवढा खटला होता, येणं जाणं होतं, पैसे लागत असत. असा विश्वास ठेवण्यामुळं भाऊसाहेबांचं जीवन उद्धरून गेलं. त्यांना कोणी विचारलं की तुम्हाला भीती वाटत नाही का आता मरणाची, तर भाऊसाहेब म्हणाले की आत्ता मी महाराजांच्या स्मरणामध्येच आहे आणि मृत्यूनंतर महाराजांकडेच जायचं आहे. म्हणजे अशा छोट्या कृतीतून केवढा जबरदस्त विश्वास निर्माण होतो, केवढा भाव निर्माण होतो. त्यामुळं या निवेदनातली ही गोष्ट मला फार आवडली. आम्ही शेगावला गेलेलो होतो आपल्या पंढरपूरच्या आनंद यात्रेचं नियोजन करायचं होतं म्हणून दादासाहेब पाटलांना भेटण्यासाठी आम्ही गेलो. तर तिथं आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती तिला काही जर म्हटलं तर महाराजांमुळं इथं किती छान महाराजांची कृपा. ही सवय त्यांनी त्यांच्या सेवक वर्गाला लावलेली आहे त्यांच्या मुखामध्ये महाराजांच्या कृपेने तुम्ही आमची फारच चांगली व्यवस्था ठेवलीत महाराज आहेत ना महाराजांच्या कृपेने झालं. त्यांनी असं म्हटलं की सकाळी 5:30 उठून स्वामींचे चरण स्मरण पावस येथील समाधी मंदिराचे दर्शन देसाई यांच्या घरातील स्वामींच्या खोलीचे दर्शन घेऊन नमस्कार असे मनानेच करते. मी देखील असं काही ना काहीतरी करत असतो. भाव निर्माण होण्यासाठी या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे कोणत्या तरी स्वप्नांमध्ये रमणं किंवा कल्पनेमध्ये रमणं ही हा मनुष्य मात्राचा स्वभाव आहे. ती एक प्रकारची प्रॉपर्टी आहे माणसाला ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये भलत्यासलत्या कल्पनांमध्ये रमणं आणि चित्र पाहत राहणं याच्याऐवजी आपण उठून स्वामी देखील म्हणतात की मी ध्यानाला बसण्याच्या आधी आळंदीला जातो असं स्वामी म्हणतात. आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पुढे गुडघे टेकून बसतो. ज्ञानोबा ज्ञानोबा असं म्हणून मिठी मारतो समाधीला डोकं ठेवतो. अशा प्रकारचा दिनक्रम जर असेल तर स्वामीजी आपल्या पाठीशी आहेत हा भाव पक्का होतो. या श्रद्धेच्या आधाराने व्यक्ती उभी राहते. आणि या भगिनी इथं आल्या ते स्वरूपानंदांच्या कृपेमुळेच आल्या. या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम आहेच. सोहम ध्यान करण्याचा प्रयत्न करते. एक दोन माळा ओम राम कृष्ण हरीचा जप करते. पण या सगळ्यामध्ये प्रेम कमी आहे की काय असे मला वाटते. का एक कृती म्हणून माझ्याकडून केले जाते. हे सगळं जरी केलं तरी देखील नामस्मरण आणि ध्यान या दोन गोष्टींसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असतेच. अशा प्रकारचं संतांचं प्रेम आपण तो ध्यास लावून घेऊ शकतो. पण मार्गदर्शन मात्र असल मार्गदर्शन हे माहितगाराकडूनच घ्यायला लागतं. त्यामुळं जेव्हा स्वरूपानंदांवर आपण एवढं प्रेम ठेवतो तेव्हा साधनेवर प्रेम नाही असं होऊ शकत नाही. फक्त साधना कशी करायची हे माहीत नसतं. सोहम ध्यान करणे सोपे नाही हे मला पटते. पण ध्यान करणे किंवा जप करणे या गोष्टी मला जमणारच नाहीत किंवा त्या पाठीमागे गेल्या जन्मींची काही वाईट कर्मे आड येतात का. सोहम ध्यान करणं आपल्याला जमणारच नाही हे डोक्यातून काढूनच टाकलेलं चांगलं. फक्त ही गुरुपदिष्ट साधना आहे. आणि सद्गुरूंनी सांगितल्यानंतर अभ्यासाने ही गोष्ट जमते. मनाचा निरोध हा अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध हा असं सूत्रच आहे पतंजलींनी लिहिलं. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनी ध्यान सिद्ध होत असतं. सोहम ध्यान हे अशा भक्तियुक्त अंतःकरणाने करण्याचीच गोष्ट आहे हे निश्चितपणे जमेल असं मी सांगतो. तसंच नामस्मरणामध्ये प्रेम निर्माण होणं हे देखील निश्चितपणे घडेल. नामस्मरणाने काय मिळतं हे जसं लक्षात यायला लागेल तसं आपोआप नामस्मरणामुळे प्रेम निर्माण होईल. आपण आता थोडं नामच घेऊ. हे जमणार नाही हे तर शक्यच नाही. उलट हे जमावं म्हणून स्वामीजींनी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे असं समजा. आपण ओम राम कृष्ण हरी हेच नाम घेऊ बरं का. आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण शांतपणे डोळे मिटून प्रथम बसणार आहोत. एक मिनिट दीड मिनिट अतिशय निर्विचार होऊन आपण बसण्याचा प्रयत्न करणार आहोत. मिनिट दीड मिनिट निर्विचार होणं जमतं. विचार उठू द्यायचा नाही, शब्दाचा उच्चारच करायचा नाही असं ठरवलं तर मिनिट दीड मिनिटापुरतं निश्चित जमतं. विचार उठू द्यायचा नाही असं करायचं. मग आपलं जे चित्त आहे ते चित्त हृदयाच्या ठिकाणी लावायचं. आपण हृदयाच्या ठिकाणी पाहायला सुरुवात करायची. हृदयाच्या ठिकाणी आपण काय पाहणार? आपण हृदयाच्या ठिकाणी असणारी आत्मसंज्ञक शांती समाधान हे पाहत राहायचं. हृदयाच्या ठिकाणी आपण परमात्मा आहे असं पाहायचं. एक दोन मिनिट आपण हृदयाच्या ठिकाणी अशा प्रकारे परमात्मा भाव पाहत राहायचा आणि मग आपण नाम घ्यायचं. मी नाम सांगेन, माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्याल. नाम घेत असताना त्या शांत परमात्म दशेच्या अधिष्ठानावर तुम्ही ऐकता आहात आणि त्या अधिष्ठानावरच तुम्ही नाम घेत आहात. अशा अनुभवातून नाम घ्यायचं. मध्ये किंचित काळ नाम थांबलेलं असेल, तुमचं नाम घेऊन होईल आणि मी नाम सांगायला सुरुवात केली नसेल, या दरम्यान जो किंचित काळ जाईल त्या किंचित काळामध्ये परत परमात्म्याच्या प्रेमाचा शांतीचा स्पर्श आपल्याला होतो आहे अशा भावनेमध्ये आपण राहायचं आणि मग पुढचं नाम. डोळे मिटून आपण शांत बसलेले आहोत. निर्विचार एक मिनिट दीड मिनिट विचारच उठू देऊ नका. आपलं चित्त हृदयाला पाहणार होऊ देत. आपलं सगळं लक्ष आपल्या हृदयाकडे. आणि हृदयाच्या ठिकाणी काय पाहायचं काही नाही. आपल्या हृदयाच्या ठिकाणी अंतःकरणात शांती भरून राहिलेली आहे. आत्मसंज्ञक शांती. परमात्म सूचक शांती. काम क्रोध तळमळ मत्सर दंभ काही नाही. कसलीच इच्छा नाही. शांती आहे याचा अर्थ विचार देखील नाही, कारण विचारच अशांती आणतात. पण आपण शांती पाहतो आहोत. या शांतीच्या अधिष्ठानावर नाम ऐकाल. या शांतीच्या अधिष्ठानावर नाम घ्याल आणि नंतर या शांतीत रमून राहाल. परत शांतीच्या अधिष्ठानावर नाम घ्याल, ऐकाल, घ्याल आणि रमून राहाल. Hari 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 हरी। आता हृदयापाशी जे लक्ष आहे ते हृदयापासून वर उचलून चिदाकाशात किंवा मस्तकाकाशात ठेव। त्या ठिकाणी परमात्म सूचक शांती आहे, आत्मसमाधान आहे। हरि हरि राम राम। आपण जवळपास 15-20 मिनिट नाम 15 मिनिट घेतलं, त्याच्या आधीची पूर्वतयारी 1-5 मिनिटाची आपली झाली। जेव्हा आपण इतक्या आस्थेनी आणि लक्ष देऊन घेतलं तेव्हा ते प्रेमानेच घेतलं। याच्यात प्रेम कमी आहे की प्रेम अधिक आहे असा आपण विचार केला आहे देखील नाही। प्रेम आहे म्हणूनच आपण हे सगळं केलं, प्रेमाखेरीज हे करणं शक्यच नव्हतं। त्यामुळं आपलं प्रेम कमी पडतंय का प्रेम आहे की नाही अशी चिकित्सा साधनेच्या बाबत करू नका, अशी चिकित्सा सद्गुरूंच्या श्रद्धेच्या ठिकाणी करू नका, अशी चिकित्सा मूर्ती दर्शनाच्या ठिकाणी करू नका। जेव्हा आपण करतो तेव्हा काही एक प्रेम असल्यामुळेच करतो। त्यामुळं प्रेम नाही असं कधी मनात आणू नका असं मी सांगेन। नाहीचा संस्कार आपल्याला स्वतःवर करायचाच नाहीये। जेवढा आहे तेवढ्या याच्या आस्थेनी आपण करतो आहोत ते प्रेम आहे म्हणूनच करतो आहोत असं आपण लक्षात घेऊ। अशा प्रकारे माळा करणं निराळ, कारण माळा ओढल्यामुळं अर्थात त्या ओढताना जर अशा पद्धतीने करायचं झालं तर तुम्हाला चांगलं 2-2.5 तास बसायला लागेल, याला वेळ लागेल। पण समाधान मिळवण्यासाठी तुम्हाला 10-20 मिनिटाचं नाम देखील किती पुरेसं होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल। असं असल्यामुळं माळांचं गणित ठेवलं नाही तरी चालेल, पण अशा आस्थेनी असा भाव ठेवून आपण नाम घेऊ। एक 15 मिनिट अर्धा तास असं नाम घेतलं तर मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आपण मिळवली। आता डोळे उघडल्यानंतर आपल्या अवतीभोवतीचं सगळं विश्व बदलून गेल्यासारखं आपल्याला झालं, तर तसं झाल्याखेरीज राहणार नाही। आणि असं होणं ही स्वरूप आनंदांची कृपाच आपण समजू। ध्यान देखील सोपं आहे अवघड नाहीये, नाम देखील सोपं आहे अवघड नाहीये। ध्यानाबद्दल मी योग्य वेळ येताच सांगेन देखील। इथं येणं जे झालेलं आहे ते स्वामीजींच्या कृपेनेच झालंय, त्यामुळे ध्यान ही गोष्ट मी तुम्हाला सांगणारच। हरिओम तत्सत। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी।